जय
जय रघुवीर समरथ गणाधीशो ईश सर्वागुणांसा मूलारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा गमो पंथ आनंदयाराघवाचा जय जय रघुवीर समर्थ अनुदिनी अनुतापे तापलो राम राया परम दिन दयाला नीरसी मोह माया अचपळ मन माझे नावरे आवरीता तुझ विनसिण होतो धावरे धाव आता भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलेशी करावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी विषय जनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही रवि कुळ टिळकारे हित माझे करावे दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी अचल भजन लीला लागले आस तुझे चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा म्हणोनी करुणा आहे बोलतो दीनवाचा जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंधो तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी सिणत सिणत पोटी पाहिली वाट तुझी झड करी झड घाली धाव पंचान नारे तुझ विण मजने ते जंबुके वासनारे सबळ जनक माझा रामला वण्य पेटी म्हणुनी मज पोटी लागली आस मोठी दिवस गणित बोटी प्राण ठेवो निकंठी अवचट मज भेटी होत घाली न मीठी जननी जनक माया लेकरू काय जाणे पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे जळधर कण आशा लागली चातकासी हिमकर अवलोके पक्षिया भूमिवासी तुझ विण मज तैसे जाहले देवराया विलग विषम काळी तुटली सर्व माया सकळ जन सखा तू स्वामी आणी कनाही विषय वमन जैसे त्यागिले सर्व काही स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे रघुपती विण आता चित्त कोठे न राहे जीव लग जीव घेती प्रेत सांडोली जाती विषय सकळ नेती मागुता जन्म देती सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे जीव लग मग कैचे चालते हे चिसाचे विलग विषम काळी सांडिते सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले भ्रमित मन वळेना हित ते आकळेना परम कठिण देही देह बुद्धी गळेना उपरती मज रामी जाहरी पूर्ण कामी सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी घडी घडी मन आता राम रूपी भरावे रवि कुळ टिळकारे आपुले से करावे जळचर जळवासी नेणती त्या जळासी निसी दिन तुझ पासे चूकलो गुण रासी भूमिधर निगमासे
वर्णवे ना जयासी
सकल भुवनवासी भेटी दे रामदासी जय जय रघुवीर समर्थ
असंख्यात रे भक्त होऊ निगेले तिही साधनांचे बहु कष्ट केले नवे कार्य करता भूमी भार झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो बहुदासते तापसी तीर्थवासी गिरी कंदरी भेटी नाही जनासी स्थिती ऐकता थोर विस्मित झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो सदा प्रेम रासी तया भेटलासी तुझा दर्शने स्पर्शने सौख्य रासी अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले असंभाव्यते कीर्ती बोलो निगेले बहुधारणा थोर चकित झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो बहुसाल देवाळे हाटकाची रसाळा कळा लाघवे नाटकाची पूजा देखता जाड जीवी गळालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो किते की देहे त्यागिले तूज लागी पुढे जाहले संगतीचे विभागी देहे दुःख होताच वेगी पळालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो किती योग मूर्ती किती पुण्य मूर्ती किती धर्म संस्थापना अन्न शांती परस्तावलो कावलो तप्त झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो सदा सर्वदा राम सांडूनी कामी समर्था तुझे दास आम्ही निकामी बहु स्वार्थ बुद्धी नरे कष्ट विलो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो जय जय रघुवीर समर्थ नसे भक्तिना ज्ञान ना ध्यान काही नसे प्रेम हे राम विश्राम नाही असादीन अज्ञान मी दास तुझा समर्था जनी घेतला भार माझा रघुनायका जन्म जन्मांतरीचा अहं भाव छेदो निटाकी दिनाचा जनी बोलती दासया राघवाचा परी अंतरी लेश नाही तयाचा रघुनायका दीन हाती धरावे
अहं भाव छेदो निया उद्धरावे अगुणी तया लागी गुणी करावे समर्थे भव सागरी उतरावे किती भार घालू रघुनायकाला मज कारणे सीण होईल त्याला दिलानाथ हा संकटे धाव घाली तयाचे निहे सर्व काया निवाली
मज कोसा राम कैवल्य दाता
तयाचे निहे फिटली सर्व चिंता समर्था तया काय उत्तीर्ण भावे सदा सर्वदा नाम वाचे म्हणावे दिनाचे उणे दिसता लाज कोणा जनी दास दिसे तुझा दैन्यवाणा श्री स्वामी तू राम पूर्ण प्रतापी तुझा दास पाहे सदा शीघ्र गोपी जय जय रघुवीर समर्थ उदासीन हे वृत्तिजीवी धरावी अति आदरे सर्व सेवा करावी सदा प्रीति लागो तुझे गुण गाता प्रभुनायका मागणे हे चियाता तुझे रूपणे लोचनी म्या पहावे तुझे गुण गाता मनासी रहावे उठो आवडी भक्ति पंथे ची जाता रघुनायका मागणे हे चियाता मनी वासना भक्ति तुझी करावी कृपाळूपणे राघवे पूरवावी वसावे मज अंतरी नाम घेता रघुनायका मागणे हे चियाता सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा नुपेक्षी मज गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे चियाता नको द्रव्यदारा नको एरझारा नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा सगुणी मज लाविरे भक्ति पंथा रघुनायका मागणे हे चियाता भवे व्यापलो प्रीति छाया करावी कृपा सागरे सर्व चिंता हरावी मज संकटी सोडवावे समर्था रघुनायका मागणे हे चियाता मनी कामना कल्पना ते नसावी बुद्धि कुणी वासनानी रसावी नको संशयो तोडी संसार वेथा रघुनायका मागणे हे चियाता समर्था पुढे काय मागो कळेना दुराशा मनी पैसली हे ढळेना पुढे संशयो नीरसी सर्व चिंता रघुनायका मागणे हे चियाता बृदा कारणे दीन हाती धरावे म्हणे दास भक्ता सिरे उद्धरावे सुटो ब्रीद आम्हासी सांडो निजाता रघुनायका मागणे हे चियाता जय जय रघुवीर समर्थ युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विवंचिता नेणता भक्त मी तुझा बुद्धी दे रघुनायका
मन हे आवरे नाकी वासना वावडे सदा कल्पना धावते सैरा बुद्धिदे रघुनायका अन्न नाही वस्त्र नाही सौख्य नाही जनामधे आश्रयो पाहता नाही बुद्धिदे रघुनायका बोलता चालता येना कार्यभाग कळेचिना बहुत पीडिलो लोकी बुद्धिदे रघुनायका तुझा मी टोण पा झालो कष्टलो बहुता परी सौख्यते पाहता नाही बुद्धिदे रघुनायका नेटके लिहिता येना वाचिता चुकतो सदा अर्थ तो सांगता येना बुद्धिदे रघुनायका प्रसंग वेळ तरकेना सुचेना दीर्घ सूचना मैत्रिकी राखिता येना बुद्धिदे रघुनायका संसारी श्लाघ्यता नाही सर्वही लोक हासती विसरू पडतो पोटी बुद्धिदे रघुनायका चित्त दुश्चित होता हे ताळतंत्र कळेचिना आळसू लागला पाठी बुद्धिदे रघुनायका कळेना स्फूर्ती होईना आपदा लागली बहु प्रत्यही पोट सोडीना बुद्धिदे रघुनायका संसार नेटका नाही उद्वेग वाटतो जीवी परमार्थ आकळेना की बुद्धिदे रघुनायका देईना पुरविना कोणी उगेची जन हासती लौकिक राखिता येना बुद्धिदे रघुनायका पिशुणे वाटती सर्वे कोणीही मजला नसे समर्था तू दया सिंधु बुद्धिदे रघुनायका उदास वाटते जीवी आता जावे कुणीकडे तू भक्त वत्सला रामा बुद्धिदे रघुनायका काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे लाज तुझला माझी बुद्धिदे रघुनायका सोडविला देव कोटी भूभार फेडिला बळे भक्तांसी आश्रयो मोठा बुद्धिदे रघुनायका भक्त उदंड तुम्हाला आम्हाला कोण पुसते ब्रीद हे राखणे आधी बुद्धिदे रघुनायका उदंड ऐकिली कीर्ती पतित पावना प्रभो मी एक रंक निरबुद्धी बुद्धिदे रघुनायका आशा हे लागली मोठी दयाळुआ दया करी आणि कन लगे काही बुद्धिदे रघुनायका रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला संशयो वाटतो पोटी बुद्धिदे रघुनायका जय जय रघुवीर समर्थ समाधान साधो जनाचे नियोगे परिमागुते दुःख होते वियोगे घडीने घडी सीण अत्यंत वाटे उदासीन हा काळ कोठे न कंठे घरे सुंदरे सौख्य नाना परीचे परी कोण जाणे रते अंतरीचे मनी आठविता चितो कंठ दाटे उदासीन हा काळ कोठे न कंठे बळे लाविता चित्त कोठे जडेना स समाधान ते काही केल्या घडेना नव्हे धीर नैनी सदा नीर लोटे उदासीन हा काळ कोठे न कंठे अवस्था मनी लागली काय सांगो गुणी गुंतला हेत कोणासी मागो बहुसाल भेटा वया प्राण फुटे उदासीन हा काळ कोठे न कंठे कृपाळूपणे भेट रे राम राया वियोगे तुझा सर्व व्याकुळ काया जना माझे लौके कहाही न सुटे उदासीन हा काळ कोठे न कंठे आहारे विधित्वा असे काय केले पराधीनता पाप माझे उदेले बहुता मध्ये चूकता तू कतुटे उदासीन हा काळ कोठे न कंठे समर्था मनी सांडी माझी नसावी सदा सर्वदा भक्त चिंता असावी घडे ना तुझा योग हा प्राप्त कोठे उदासीन हा काळ कोठे न कंठे अखंडित हे सांग सेवा घडावी न होता तुझी भेटी काया पडावी दिसेंदेस आयुष्य हे व्यर्थ आटे उदासीन हा काळ कोठे न कंठे भजो काय सर्वा परिहीण देवा करो काय रे सर्व माझा चिठेवा म्हणो काय मी कर्म रेखान लोटे उदासीन हा काळ कोठे न कंठे म्हणे दास मी वास पाहे दयाळा रघुनायका भक्त पाळा भूपाळा पावे तुला हे जीवी आर्त मोठे उदासीन हा काळ कोठे न कंठे जय जय रघुवीर समर्थ उदासीन हा काळ जातो गमेना सदा सर्वदा थोर चिंता शमेना उठे मानसी सर्व सांडून जावे रघुनायका काय कैसे करावे जनी बोलता चालता वीट वाटे नसे अंतरी स्वस्थ कोठे न कंठे घडी ने घडी चित्त कीती धरावे रघुनायका काय कैसे करावे अवस्था मनी होय नाना परीची किती काय सांगो गती अंतरीची विवेकेची या मानसा आवरावे रघुनायका काय कैसे करावे विचारे तरी अंतरी कोंड होतो शरीरासितो हेत सांडून जातो उपाधी सदेखो निवाटे सरावे रघुनायका काय कैसे करावे म्हणे दास उदास झालो दयाळा जनी व्यर्थ संसार हा वाय चाळा तुझा मी तुला पुसतो सर्व भावे रघुनायका काय कैसे करावे जय जय रघुवीर समर्थ तुझी आवियोगे जीवित्व आले शरीर पांगे बहु दुःख झाले अज्ञान दारिद्र्य माझे सरेरा तुझ वीण रामा मज कंठ वेना परतंत्र जीणे कंठू किती रे उच्चाट माझे मनी वाट तो रे ललाट रेखा जपी पालटेना तुझ वीण रामा मज कंठ वेना जळली उपाधी अभिमान साधी विवेक नाही बहुसार बाधी स्वामी वियोगे पळही गमेना तुझ वीण रामा मज कंठ वेना विश्रांती देही अणुमात्र नाही कुळाभिमाने पडिलो प्रवाही स्वहित माझे होता दिसेना तुझ वीण रामा मज कंठ वेना विषयी जनाले मज राजविले प्रपंच संगे आयुष्य गेले समय बहु क्रोध शांती घडेना तुझ वीण रामा मज कंठ वेना सुदृढ जाली देहे बुद्धि देही वैराग्य काही होणार नाही अपूर्ण कामी मन हे विटेना तुझ वीण रामा मज कंठ वेना निरूपणी हे सदवृत्ती होते स्थळ त्याग होता सवेची जाते काये करू रे क्रिया घडेना तुझ वीण रामा मज कंठ वेना संसार संगे बहुपीड लो रे कारुण्य सिंधू मज सोडवीरे कृपा कटाक्षे सांभाळी दीना तुझ वीण रामा मज कंठ वेना जय जी दयाळा त्रैलोक्य पाळा भव सिंधु हारे मज तारी हेळा धारिष्ट माझे हृदयी वसेना तुझ वीण रामा मज कंठ वेना आम्हा अनाथा तू एक दाता संसार वेथा चुकवे समर्था दासा मनी आठवी सरेना तुझ वीण रामा मज कंठ वेना जय जय रघुवीर समर्थ तुला मागतो रामदासा दयाळा दिना कारणे देई आता कृपाळा घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको वासना विषयी हो देऊ परद्रव्य देखो निया तृण भाऊ असे दृढ वृत्ती मध्ये त्वा वसावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको काम हा क्रोध चांडाळ पापी नको मोह तैसा मद क्रूर रूपी मना कल्पने पासुनी सोडवावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा सर्वदा शांती रक्ती राहे हरी कीर्तनी चित्त माझे वसोहे अखंडित अध्यात्म करणी पडावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असे मूढ मी काही माते कळेना कधी दास दास्यत्व तुझे घडेना श्री हस्त ठेवून दुःखा हरावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा संगती सज्जनाची असावी
मती दुरमती काही कोठे नसावी, मनी लोचनी राम रूपा पहावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे,
असे आवळी अंतरी दर्शनाची, परिभाग्य हीना मला भेटी कैची, करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, खरा दास बोधी असे भाव माझा, मला माझिहा लागला ध्यास तुझा, म्हणे उद्धव सूत हाती धरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, जय जय रघुवीर समर्थ, शुकासारी हे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, उपदेश जाला असे राघवाचा, श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, विवेकी विरागी जगी पूर्ण तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, करी कीर्तने नारदासारखाचे, कदर्यू परी शांती जाचे सुखाचे, जया वाटते कांचनु केर जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद, चकोरा परी आठवी रामचंद्र, रमा से विपादांबुजे जाण तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, पृथू सारिखा अर्चनी वाटता हे, खरा अक्रूराचा समवंदित हे, नसे गर्व काही अणुमात्र ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, खरी भक्ति त्या हो जगी मारुतीची, असे रामदासा परी मारुतीची, नसे भेद दोघा जळी गार जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय अर्जुना सारिघे सख्य केले, मुळी हुनिया द्वैत निशेष केले, सीता नायको दृढ केला कुवासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, बळी आत्मनी वेदनी पूर्ण झाला, विलेही पणे दास तैसा मिळाला, म्हणे उद्धव सूत वर्णो मी कैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, तुझा भाट मी वर्णितो राम राया, सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया, महाराज दे अंगीचे वस्त्र आता, बहु जीर्ण झाली देह बुद्धि कंथा, जय जय रघुवीर समर्थ।